अध्याय 19 नरकाचं जे जबडे द जॉज ऑफ हेल. दुसऱ्या रात्री प्रभू येशू आणि मी नरकाच्या जबड्यांमध्ये चालू लागलो. येशू मला म्हटलं की आम्ही नरकामधून पूर्णरीतीने गेलेलो आहेत. वी आर ऑलमोस्ट थ्रू हेल माय चाइल्ड. मी तुला आता ह्याच्या पुढे नरक नाही दाखवणार, परंतु जे काही तुला मी दाखवलेलं आहे माझी इच्छा आहे की तू जगाला हे सांगाव आणि त्यांना सांग की नरक हा खरा आहे आणि त्यांना हे सांग हा सर्व रिपोर्ट हा खरा आहे. जसं आम्ही चालत होतो तसं एक मोठ्या टेकडीवर आम्ही थांबलो आणि तिथून एक छोटीशी टेकडी आम्हाला दिसत होती. दूर दूरपर्यंत मी बघितलं तर मनुष्यांच्या जीवात्म्यांचं जणू काय थप्पी लागली होती, ढीग लागलेला होता पूर्ण या टेकडीच्या साईडला आणि पुष्कळांचे ते आवाज मी ऐकू स्पष्ट मला ऐकायला येत होते. मोठमोठ्याने आवाजांनी ती जागा दणदणून गेली होती. येशू मला म्हटलं माझ्या लेकरा नरकाचे हे जबडे आहेत. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस नरकाचं तोंड उघडतं त्यावेळेस तुला ऐकू येईल तो एक मोठा आवाज होता ना. आणि हे जे आत्मे होते ते बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते जणू काय त्याच्या बाजूला नरकाच्या या ठिकाणामध्ये चिटकल्यासारखे हे होते. येशू जसं बोललं मी बघितलं की खूपच काळपट असे अजून आकृत्या खाली पडत होत्या आमच्या समोर आणि एकदम धाड कण हे खाली या टेकडीच्या पायथ्याशी पडत होते. मोठे मोठे दुष्टात्मे मोठे मोठे साखळदंड घेऊन ते खेचून आणत होते ह्या आत्म्यांना या ठिकाणामध्ये. येशू म्हटलं की हे जे आत्मे तू बघतेस ते आताच पृथ्वीवर मरण पावलेले आहेत आणि आता नरकामध्ये ते येत आहेत. आणि ही जी प्रक्रिया आहे ही जी ऍक्टिव्हिटी ती दिवस आणि रात्र या ठिकाणामध्ये चालू आहे. आणि लगेचच एक मोठ शांतता झाली आणि येशू म्हटलं मी प्रेम करतो तुझ्यावर माझ्या लेकरा आणि माझी इच्छा आहे की तू लोकांना पृथ्वीवरच्या नरकाविषयी सांगाव. मी एकदम दूरवर त्या नरकाच्या जबड्यांमध्ये पाहिलं आणि त्याच्या साईडला त्याच्या जबड्यांमध्ये मला ऐकू आलं ते वेदना आणि किंकाळ्या त्या ठिकाणामधून येत होत्या. आणि हे सर्व काही कधी थांबेल मी विचार करत होते आणि मला वाटत होतं की खूप बरं होईल सर्वांपासून एकदाच विसावा मिळाला तर. आणि काय एकी मला एकदम वाटलं की मी हरवलेले आहे. मला सांगता येत नाही की मला कसं समजलं, परंतु पूर्ण हृदयाने मला हे समजलं की येशू हा निघून गेला होता. मी खूप दुःखी झाले आणि मी वाळून बघितलं ज्या ठिकाणामध्ये तो होता आणि मी पाहिलं तर येशू नव्हता. मी म्हटले अरे बापरे ओ नो. मी रडले पुन्हा नाही प्रभू आता तू कुठं आहेस, व्हॉट यू आर अबाउट टू रीड विल फ्राइटन यू. आणि मी जे काय तुम्हाला ऐकवणार आहे ते तुम्हाला भयंकर भीती वाटणार आहे. आणि माझी इच्छा आहे की अनेक विश्वासणाऱ्यांना देखील ही भीती राहावी. प्रार्थना करेल की तुम्ही तुमच्या पापांसाठी पश्चाताप कराल यासाठी की तुम्ही या भयानक ठिकाणामध्ये येऊ नये. मी तुमच्याबरोबर प्रार्थना करेल की तुम्ही विश्वास ठेवा आणि माझी इच्छा नाही की तुमच्याबरोबर असं काही घडावं. मी तुम्हावर प्रेम करते आणि माझी आशा आहे की तुम्ही जागृत व्हाल उशीर होण्याच्या अगोदर. जर तुम्ही ख्रिस्ती असाल आणि तुम्ही जर वाचत असाल तर खरोखर तुम्ही खात्री करून घ्या तुमच्या सॅल्वेशनची किंवा तुमच्या तारणाची तुम्ही खात्री करून घ्या. तुम्ही तुमच्या प्रभूला भेटण्यासाठी तयार आहात का प्रत्येक सदैव कुठल्याही वेळी हे तुम्ही तपासून पहा. कारण बऱ्याच वेळेस आपल्याला वेळ नसतो पश्चाताप करण्यासाठी. तुमचा जो दिवा आहे त्याला सतत जळता असं राहू द्या आणि तुमच्या दिव्यामध्ये तेल हे पूर्ण भरलेलं राहू द्या. तुम्ही तयार रहा, कारण तुम्हाला माहिती नाही की तो कधी येईल. जर तुमचा नवीन जन्म झालेला नसेल तर तुम्ही योहान 3:16-19 वाचा, तुम्ही प्रभूला हाक मारा आणि तो तुम्हाला ह्या यातनेच्या ठिकाणापासून वाचवेल. आणि मग नंतर त्या ठिकाणामध्ये मी ओरडू लागले येशूच्या नावाने, आणि मी त्या टेकडीवरून खाली पडू लागले त्याला शोधण्यासाठी. आणि तिथं एका मोठ्या डिमनने किंवा त्या मोठ्या एका राक्षसाने ज्याच्याकडे मोठी साखळी होती त्याने मला अडवलं, आणि तो हसला आणि तो म्हटला, आता तुला पळायला हे स्त्री कुठं जागा नाहीये, येशू इथं नाही तुला वाचवण्यासाठी, तू आता नरकामध्ये सदा सर्व काळासाठी अडकलेली आहेस. मी म्हटले, नाही नाही नाही, मला सोड, मी पूर्ण माझ्या शक्तीने त्याचा विरोध करू लागले. परंतु लवकरच त्यांनी मला त्या साखर दांडांनी पूर्ण बांधून टाकलं आणि मला त्या जमिनीवर त्यांनी आपटलं. मी तिथे पडले होते आणि काहीतरी चिकट असं पदार्थ माझ्या पूर्ण शरीरावर पसरू लागलं आणि त्याचा वास इतका भयंकर होता, मला एकदम आजारी पडल्यासारखं वाटू लागलं. मला समजत नव्हतं की आता काय होतंय, आणि मला असं जाणवलं की माझं मांस आणि माझं चामडं हे माझ्या शरीरामधून निघू लागलं, खाली पडू लागलं आणि फक्त हड्ड्या राहू लागलं. मी किंचाळले आणि मी ओढू लागले, येशू तू कुठं आहेस? आणि मी बघितलं स्वतःकडं तर फक्त छिद्र 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 दिसत होते, पूर्ण जिथं मांस होत. आणि मग माझं रूपांतर एका काळपट घाणेरड्या रंगामध्ये आणि पूर्ण मांस माझ्यावरून खाली पडू लागलं. माझ्या सर्व शरीरामध्ये आजूबाजूला माझ्या जिथं हात होते पाय होते त्या ठिकाणामध्ये मोठे मोठे छिद्र पडू लागले आणि मी रडू लागले, आता नाही, आता खरोखर नाही, मी तर आता नरकामध्ये आले सदा सर्व काळासाठी, ओ नो. आणि मग मला जाणवू लागलं की आतमधून माझ्या वेगळ्या वेगळ्या असे किडे किंवा आळ्या ह्या निघू लागल्या होत्या. आणि मी पाहिलं की माझ्या हड्ड्या ना ते चावत होते, मला जरी त्या दिसत नव्हत्या मला ते जाणवत होते की तिथं आहेत. आणि मी प्रयत्न करत होते त्यांना बाहेर खेचून काढणं माझ्यामधून, परंतु पुष्कळ अजून येऊन त्या ठिकाणामध्ये भरत होत्या. मला अक्षरशः जाणवलं की माझं पूर्ण शरीर हे सडलेलं आहे आणि मला हे सर्व समजत होतं आणि तंतोतंत मला आठवत होतं की पृथ्वीवर काय चाललेलं आहे. मला जाणवत होतं, मला दिसत होतं, मला वास येत होता, मला ऐकू येत होतं आणि मला चव घेता येत होती या सर्व वेदनांची आणि पीडांची. माझ्या स्वतःच्या आतमध्ये मी स्वतःला बघू शकत होते. माझं राहिलं होतं ते फक्त एक घाणेरडा असा सापळा आणि हे सर्व काही माझ्या शरीरावर जे काही घडत होतं हे मला स्पष्टपणे समजत होतं, दिसत होतं. आणि दुसरे पण जे माझ्यासारखे दिसत होते त्यांना मी पाहत होते आणि दूर दूरवर असेच हे जीवात्म पडलेले मला दिसत होते. आणि खूप वेदनेमध्ये मी ओरडले, प्रभू येशू मला तू वाचव, येशू मला मरायचंय. परंतु मी तिथून पळू जाऊ शकत नव्हते. मला मग अग्नीचं जाणीव होऊ लागले, माझ्या पायापासून अग्नी पेटू लागला. मी किंचाळले, मी म्हटले तू कुठे येशू? मी गडबडा जमिनीवर लोळू लागले आणि रडू लागले सर्वांबरोबर. आणि आम्ही खाली असे त्या नरकाच्या जाबड्यांमध्ये जणू काय पडलेल्या अशा गवताप्रमाणे किंवा फेकून दिलेल्या अशा घाणेरड्या काही गोष्टींप्रमाणे आम्हाला फेकून देण्यात आलं होतं. आणि समजणार नाही किंवा कल्पना करता येणार नाही तुम्हाला इतकं पेन किंवा वेदना मला होत होत्या आणि पूर्ण माझ्या जीवामध्ये ते होत होते. मी किंचाळत होते, ओरडत होते आणि मी म्हणत होते, येशू तू कुठं आहेस, कुठं आहेस? मला असं वाटत होतं, म्हणजे मला असं खूप असं वाटत होतं की हे फक्त स्वप्न असं, परंतु ते स्वप्न नव्हतं. काय मी खरंच नरकात आले होते का? काय मी खरंच पाप केलं होतं का देवाविरुद्ध आणि माझं तारण आता हरवलं होतं? काय झालं होतं मला? काय मी पवित्र आत्मविरुद्ध पाप केलं का? आणि मी सर्व जे काय बायबलमध्ये जे शिक्षण आहे जे मी ऐकलं होतं ते सर्व काही मला आठवू लागलं. मला हे देखील आठवलं की माझं कुटुंब कुठतरी वर माझ्या इथं पृथ्वीवर आहे. आणि मला हे देखील जाणवलं की मी आता इतर हरवलेल्या आत्म्यांप्रमाणे नरकामध्ये आहे. आणि इतकं ते विचित्र वाटत होतं पूर्ण माझ्या शरीराकडे मला बघून. आणि पूर्ण जे काय आळ्या आहेत त्या पूर्ण माझ्या मधून पुन्हा हळूहळू बाहेर येत होत्या. आणि त्या फिरताना आणि हळूहळू चालताना माझ्या शरीरामध्ये मला जाणवू लागले. मी खूप किंचाळले, खूप भीतीने आणि वेदनेनी. आणि लगेचच एक दुष्ट आत्मा मला म्हटला, तुझ्या येशूने तुला इथंच मरण्यासाठी टाकून दिलेलंय, आजपासून आता तू सैतानाची प्रॉपर्टी आहेस. आणि खूप त्याच्यामधून भयानक रीतीचं घाणेरड्या प्रकारे हसणं निघत होतं. आणि त्यांनी माझ्या त्या आकृतीला उचललं आणि कशाच्या तरी वर त्यांनी ठेवलं. मी बघितलं की मी एका जिवंत अशा काहीतरी मेलेल्या आकृती वर असं जणू का एक जनावर आहे, त्या जनावरावर मला ठेवण्यात आलं होतं. आणि ते जनावर माझ्यासारखंच एक भयंकर असं कुजलेलं मेलेलं त्याला त्याचं फ्लॅश किंवा मांस होतं. आणि त्याच्यावर मला ठेवण्यात आलं. एक घाणेरडा वास ते पूर्ण हवेमध्ये येत होता. आणि त्या जनावरांनी मला उंच त्या टेकडीपर्यंत नेलं. आणि मी विचार केला, हे प्रभू तू कुठं आहेस? पुष्कळचे जे काय आत्मे होते त्याच्या मधून आम्ही चाललो होतो. आणि ते देखील रडत होते, ते म्हणत होते आम्हाला वाचवा. आणि पुष्कळचे हे आवाज हे नरकाच्या जबड्यामधून येत होते. आणि पुष्कळचे आत्मे अजून खाली त्यांना फेकण्यात येत होते नरकामध्ये. माझ्या हातांना माझ्या पाठीमागे बांधण्यात आले होतं. आणि थोड्या वेळ माझ्या वेदना संपायच्या आणि लगेचच त्या पुन्हा यायच्या. आणि मी किंचाळायच्या प्रत्येक क्षणी जसं त्या वेदना यायच्या आणि जायच्या. मी विचार केला की मी इथून कशी बाहेर येईल, पुढं काय आहे, काय शेवट आलेला आहे का, मी काय केलंय नरकात येण्यासाठी, हे प्रभू तू कुठं आहेस? मी असं रडत होते वेदनेमध्ये. मी रडत होते परंतु अश्रू येत नव्हते, फक्त माझ्यामधून असे हुंदके येत होते ज्याच्यामुळे माझं पूर्ण शरीर हे हालत होतं. मग ते जनावर कशाच्या तरी समोर थांबलं आणि मी बघितलं तर एक फार सुंदर खोली होती ज्याच्यामध्ये पुष्कळसे असं धन संपत्ती आणि जणू काही हिरे असे लावलेले आहेत. आणि त्याच्या मध्यभागी मी बघितलं तर एक सुंदर स्त्री एका राणीच्या पोशाखामध्ये मी पाहिली. आणि मी विचार केला की हे काय प्रकार आहे. आणि मी म्हटले त्या स्त्रीला, मला कृपा करून तू मदत कर. ती माझ्या जवळ आली आणि ती माझ्या चेहऱ्यावरती थुंकली. तिने मला शाप दिला आणि म्हटली वाईट वाईट गोष्टी ती मला बोलली. आणि मी विचार केला, हे प्रभू आता याच्यानंतर काय? मी रडले आणि मग एक दुष्ट हास्य तिच्यामधून निघालं आणि ती हसत होती. माझ्या डोळ्यासमोर त्या स्त्रीचं रूपांतर एका माणसामध्ये झालं, मग एका मांजरीमध्ये झालं, एका घोड्यामध्ये, एका सापामध्ये, मग त्याच्यानंतर एका उंदरामध्ये आणि लगेचच एक तरुण माणसामध्ये. तिला जे वाटत होतं ती बनत होती. तिच्यामध्ये भयंकर अशी सैतानी शक्ती होती. आणि तिच्या खोलीच्या वर असं लिहिलं होतं, सैतानाची राणी, क्वीन ऑफ सैतान. मग ते जनावर पुढं चाललं आणि बरेच असे घंटे जणू काय झाले होते. आणि मग ते एका ठिकाणामध्ये थांबलं आणि एका धक्क्यामध्ये मला त्या जनावरांनी एकदम खाली असं फेकून दिलं जमिनीवर. आणि मी पाहिलं तो एक मोठी आर्मी किंवा सेना मनुष्यांची घोड्यांवर बसलेली माझ्याकडं येत आहे. आणि मला खाली जमिनीवर दाबण्यात आलं जसं ते निघून गेले. ते पण सापळे होते, एकदम त्यांच्यामध्ये मृत्यूचा तो रंग होता. आणि जसं ते माझ्या तिथून निघून गेले मला जमिनीवरून वर उचलण्यात आलं आणि एका कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आणि कुणीतरी त्याचा दरवाजा लावला आणि मी पाहिलं त्या कोठडीच्या तिथं तो भयानक रीतीने आणि खूप भीतीने मी ओरडले. मी प्रार्थना केली परंतु काहीच आशा उरली नव्हती. मी रडले आणि हजारो वेळेस माझ्या पापांसाठी पश्चाताप केला. होय, मी सर्व गोष्टी ज्या मी केल्या होत्या त्याचा विचार केला आणि प्रभूला कडे आणण्यासाठी जे जे मी संधी चुकवल्या होत्या त्या पण मला सर्व आठवू लागल्या. मी सर्व गोष्टींसाठी पश्चाताप केला ज्यांच्यासाठी मी केला नव्हता. हे प्रभू मला वाचव, मी रडू लागले आणि वारंवार मी देवाला हाक मारू लागले. मला तो दिसत नव्हता किंवा मला तो जाणवत नव्हता. मी नरकामध्ये दुसऱ्यांप्रमाणे आले होते ज्यांना मी एक वेळेस बघितलं होतं. मी एकदमच कोसळले त्या जमिनीवर त्या दुःखामध्ये वेदनेमध्ये आणि रडू लागले. मला असं जाणवलं की कायमची युगानयुगसाठी मी इथं हरवलेले. मग खूपच घंटे निघून गेले आणि पुन्हा एक मोठा आवाज येऊ लागला आणि तो आवाज म्हणजे अजून आत्मे धडाधड त्या नरकामध्ये वरून फेकण्यात येत होते. मी ओरडत होते आणि म्हणत होते येशू तू कुठं आहेस, परंतु कुठलंच उत्तर येत नव्हतं. मग पुन्हा ते शरीरामधून त्या आळ्यांचं फिरणं आणि चालणं मला जाणवू लागलं माझ्या आत्म्यामध्ये. मला जाणवलं अक्षरशः की ते सर्व माझे मध्ये आतमध्ये आहेत आणि सर्व ठिकाणांमध्ये मृत्यू होतं. माझ्यावर कुठलंच मांस उरलं नव्हतं, कुठलेच शरीराचे भाग उरले नव्हते, रक्त नव्हतं, शरीर नव्हतं आणि आशा देखील संपली होती. मी ते आळ्या माझ्या त्या सापळ्यामधून खेचून काढण्याचा प्रयत्न करत होते. मला सर्व जाणवत होतं जे काय होत आहे. मला मरायची इच्छा होती परंतु मृत्यू तिथं नव्हता. माझा हा जीव तिथं सदा सर्व काळासाठी जिवंत राहणार होता. मी गाऊ लागले पूर्ण माझ्या आयुष्याविषयी आणि येशूचं रक्ताचं सामर्थ्याविषयी मी गाऊ लागले जे मला पापापासून वाचू शकतं. ज्यावेळेस मी असं करू लागले तर मोठे मोठे दुरात्मे लार्ज डिमन्स हे मोठे मोठे भाले घेऊन आले आणि ते किंचाळले की शांत राहा. त्यांनी मला त्यांच्या भाल्यांनी भोसकून काढलं आणि मला असं जाणवायचं की एकदम असे अग्नीचे मोठे मोठे फवारे माझ्या पूर्ण त्या सापळ्यामधून जायचे आणि त्यांनी खूप वाईट रीतीने मला भोसकले त्यांच्या भाल्यांनी. ते म्हटले सैतान हा इथं देव आहे, आम्ही येशूचा द्वेष करतो आणि जे काय तो आहे किंवा जे काय तो करतो त्या सर्व गोष्टींचा द्वेष करतो. मग त्यांनी बघितलं की मी माझं गाणं थांबवत नव्हते. मग त्यांनी मला बाहेर काढलं आणि एका पटांगणामध्ये त्यांनी आणलं. आता ते मला म्हटले जर तू आता शांत नाही राहिली तर मग तुझ्या पीडा ह्या जास्ती वाढवण्यात येतील. मग मी माझं गाणं थांबवलं आणि मग शेवटी मग त्यांनी मला पुन्हा त्या कोठडीमध्ये टाकलं. आणि मग मला बायबलमधलं एक वचन आठवलं की जे पतित झालेले जे दूत आहेत ज्यांना साखळदंडांनी बांधण्यात आलेले न्यायाच्या मोठ्या दिवसापर्यंत. मी विचार केला की काय माझं ह्याच प्रकारे न्याय होणार आहे का. मी म्हटले हे प्रभू सर्व लोकांना जे पृथ्वीवर आहे त्यांना तू वाचव. मी रडत होते आणि म्हणत होते त्यांना तू जाग कर उशीर होण्याच्या अगोदर. पुष्कळचे बायबलचे ओव्या किंवा वचन माझ्या मनामध्ये येत होते परंतु मला भीती वाटत होती आणि मी ते म्हणू शकत नव्हते त्या दुरात्म्यांच्यामुळे. आणि पुष्कळचे उंदके आणि किंचाळ्या पूर्ण ह्या हवेमध्ये घाणेरड्या भरलेल्या होत्या. एक मोठा उंदीर हा माझ्याजवळ आला. मी त्याला लात मारली. मला माझ्या नवऱ्याविषयी आठवण येऊ लागली आणि लेकरांविषयी. आणि मी म्हटले हे प्रभू त्यांना इथं येऊ देऊ नको. मी रडत होते आणि मला खात्रीशीर समजलेलं होतं की आता मी नरकामध्ये आहे. देव माझं ऐकू शकत नव्हता. परमेश्वराचे जे कान आहेत ते जे नरकामध्ये जे राहतात किंवा जे आहेत त्यांच्या हाकेकडं त्याचे कान बंद झालेले आहेत. मी असा विचार केला आणि मी विचार करत होते कोणीतरी माझा ऐकावं. एक मोठा उंदीर पुन्हा आला आणि त्यांनी मला वाईट रीतीने तो माझ्या पायाला चावला. मी किंचाळले आणि त्याला बाहेर खेचलं आणि फार वेदना त्या ठिकाणामध्ये होऊ लागल्या. आणि मग माहिती नाही कुठून तरी एक असा अग्नी हळूहळू माझ्याजवळ आला. काही सेकंद झाले, काही मिनिट झाले आणि काही घंटे झाले आणि मी पापी होते, नरकात गेले होते. आणि मी म्हणू लागले, हे मृत्यू कृपा करून ये. आणि मी रडत होते. माझ्या रडण्यामुळे संपूर्ण जणू काय त्या नरकाच्या जबड्यांमध्ये माझा आवाज घुमू लागला. दुसरे पण माझ्या बरोबर असेच रडत होते. मला मरायची खूप इच्छा होती परंतु मी मरू शकत नव्हते. मी लगेचच त्या जमिनीवर खाली पडले हे यातना सहन करत आणि पुन्हा नरकाचे जबडे उघडले आणि अजून अधिक आत्मे आतमध्ये आले. आता अग्नी मला जाळत होता आणि नवीन असं पेन किंवा यातना किंवा दुःख माझ्यावर आले. मला समजलं की जे काय सर्व काय होत आहे. पण असल्याही ठिकाणामध्ये माझी बुद्धी एकदम तल्लख होती आणि मला सर्व काही समजत होतं आणि जाणवत होतं. मला हे समजत होतं आणि माहिती होतं की ज्यावेळेस पृथ्वीवर जीवात्मे मरतात आणि त्यांच्या पापांपासून त्यांची क्षमा झालेली नसती ते या ठिकाणामध्ये येतात. मी म्हणू लागले, हे प्रभू मला तू वाचव, कृपा करून सर्वांना आम्हाला तू वाचव. माझ्या मला सर्व माझं जीवन हे आठवलं आणि जे काय प्रभू येशूंनी सांगितलं होतं ते सर्व काय मला आठवलं. मला हे देखील आठवत होतं की मी कसं आजाऱ्यांसाठी प्रार्थना केली होती आणि कसं येशूने त्यांना बरं केलं होतं. मला त्याचे प्रेमाचे शब्द आणि सांत्वनाचे शब्द आणि त्याच्या विश्वासूपणाविषयी सर्व काय आठवत होतं. जर खरोखर मी येशू सारखी अधिक झाले असते तर मी या ठिकाणामध्ये नसते असं मी विचार करू लागले. आणि या सर्व गोष्टीचा मला विचार येत होता की देवाने मला कसं काय दिलं होतं त्याचं सामर्थ्य. आणि मग त्यांनी मला कसं लेकर दिले, कुटुंब दिलं आणि सर्व चांगल्या गोष्टी ह्या दिल्या होत्या. परंतु विचार करत होते, जर तो चांगला देव आहे तर मग मी या ठिकाणामध्ये का आहे. मला कुठल्याच प्रकारची शक्ती नव्हती उठण्याची, परंतु माझा जीव सतत रडत होता आणि म्हणत होता मला इथून बाहेर काढा. मला हे समजत होतं की वर पृथ्वीवर जीवन चाललेलं आहे आणि कुठेतरी माझे मित्र परिवार आणि माझं कुटुंब हे आहेत आणि हे नॉर्मल जीवन ते जगत आहे. आणि तिथे वर हास्य आहे, आनंद आहे, कुठेतरी चांगल्या गोष्टी पण आहेत. परंतु ह्या सर्व पिढेमध्ये वेदनांमध्ये ह्या सर्व आठवणी देखील विरळ होऊ लागल्या. मग नंतर एक अंधकार माझ्यावर पडू लागला आणि पुन्हा मी पाहिलं तर एक दुःख काळपट रंगाचं पूर्ण या नरकामध्ये भरू लागलं आणि त्या ठिकाणामध्ये पिवळसर अंधुक प्रकाश सर्व ठिकाणामध्ये होता आणि सडण्याचा वास आणि प्रत्येक प्रकारचे सगळ्या सडलेल्या गोष्टी जे सहन करण्याच्या पलीकडे आहेत असं मला दिसलं. तिथं मिनिट एक मिनिट पण एका घंट्यांपेक्षा जास्त असं मला वाटू लागलं. आणि घंटे म्हणजे जणू काय सर्वकालपणा आहे असं मला वाटू लागलं. ओ हे कधी थांबणार असं मी विचार करत होते. त्या ठिकाणामध्ये कुठल्याच प्रकारे मला झोप नव्हती, विसावा नव्हता, जेवण नव्हतं, पाणी नव्हतं. खूप मला भूक लागली होती आणि तहान लागली होती आणि सर्व माझं जीवन माझ्यासमोर एका पुस्तकाप्रमाणे होते. मी खूप थकले होते आणि खूप मला झोप येत होती, परंतु त्या वेदनांमुळे हे काही शक्य नव्हतं. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस ते जबडे उघडायचे नवीन असे आत्मे त्या नरकामध्ये येऊन पडायचे. मी विचार करत होते आणि मला वाटत होतं की मला माझ्या ओळखीचे कोणी तिथं आहेत की नाही, काय माझ्या नवऱ्याला पण ते इथं आणतील का असं मी विचार करू लागले. पुष्कळ घंटे होऊन गेले होते, जेव्हापासून मी या ठिकाणामध्ये यातना भोगत होते. नंतर मी हे बघितलं की एक प्रकाश पूर्ण खोलीमध्ये भरू लागला आणि पूर्ण तो जाळ थांबला. तो जो काही उंदीर होता, तो जो मला चावत होता, तो पण पळून गेला आणि पूर्ण सर्व वेदना माझ्या शरीरामधून निघून गेल्या. मी बघितलं पळून जाण्याचा कुठला मार्ग आहे का, परंतु तिथे कुठलाच मार्ग नव्हता. मी विचार करत होते सर्व काय होतंय, आणि मग मी बघितलं या नरकाच्या छिद्रांच्या मधून आणि काहीतरी भयंकर असं मला जाणवलं. पूर्ण नरक हा हलू लागला, हादरू लागला आणि पुन्हा जळणारा अग्नी पुन्हा खाली आला. पुन्हा ते संपूर्ण साप आणि ते उंदीर आणि ते जे काही अळ्या आहेत त्या सर्व येऊ लागल्या आणि भयंकर अशी वेदना माझ्या पूर्ण जीवामध्ये उतरू लागली आणि पुन्हा त्या सर्व पीडा होऊ लागल्या. मी म्हटले हे प्रभू मला मरायचंय, आणि मी त्या पूर्ण त्या गजांना धरून माझ्या कोठडीच्या मोठमोठ्याने ते वाजू लागले आणि माझे सापळ झालेला जो हात आहे त्याने मी ते घट्ट पकडत होते. मी किंचाळत होते परंतु कुणीच ऐकत नव्हतं. आणि मग एका अदृश्य शक्तीने मला त्या कोठडीच्या बाहेर असं उचललं आणि ज्यावेळेस मला शुद्ध आली त्यावेळेस माझ्या स्वतःच्या घरी माझ्या शेजारी प्रभू उभा होता. आणि मी रडले आणि मी म्हटलं प्रभू का, आणि त्याच्या पायाच्या जवळ एकदम धक्का होऊन खाली पडले. येशू म्हटलं शांती असो. एका क्षणात संपूर्ण शांती भरली. त्यांनी मला खूप हळूवारपणे उचललं आणि मी त्याच्या हातांना स्पर्श केला आणि मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी उठले त्यावेळेस मी खूप आजारी पडले. अनेक दिवस मला या नरकाच्या जे काही भीती आणि भयानकपणा आणि त्याच्या ज्या पीडा होत्या त्या सतत आठवत होत्या. त्या रात्री मी उठून किंचाळू लागले आणि म्हणू लागले की त्या आळ्या माझ्या आतमधून बाहेर येते. मी इतकी घाबरले होते नरकाला.